गुरु हा भक्तीचे मंडण, गुरु हा भक्तीचे मंडण, गुरु हा देहासी दंडण, गुरु हा देहासी दंडण, गुरु हा पापाचे खंडण, गुरु हा पापाचे खंडण, नाना परिवारितसे गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा।
गुरु हा शिष्याला ज्ञान देतो, परंतु त्याआधी तो शिष्याची परीक्षाही घेत असतो, त्याची गुरुभक्ती कसाला लावत असतो। गुरु आपल्या शिष्यावर प्रेम करतो, पण त्याचं शासनही तितकंच कठोर असतं। तथापि गुरुचं शासन ही त्याच्या शिष्यावरील प्रेमाचीच दुसरी बाजू असते। हिऱ्याला आधी पैलू पाडावे लागतात, सोना आगीतून तावून सुलाखून घ्यावं लागतं, झाड पुरतं बहरून येण्यासाठी त्याची छाटणी करावी लागते। गुरुही अशीच आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतो, आणि त्या कसोटी शिष्य यशस्वी झाला म्हणजे गुरु त्याच्यावर अनुग्रह करतो। त्या अनुग्रहाचं मोल कशानाही करता येत नाही। गुरु भेटीचा, गुरु कृपेचा हा मार्ग खडतर असतो, पण शेवटी तो अत्यंत सुखदायी ठरतो।
तुम्हारा सारखा गुरु नाही रे जगात, तुम्हारा सारखा गुरु नाही रे जगात। बरी घाली तो धपाटा हात आधाराचा हात, बरी घाली तो धपाटा हात आधाराचा हात। कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात। आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी, आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी। बोला मातीच्या गोळाला येई आकृती वेगळी, बोला मातीच्या गोळाला येई आकृती वेगळी। घडे थोरा घरी जाती, घडे जाती राऊळात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात। मी चढूनी बैसतो गाव गौरीच्या मस्तकी, कुणी चढूनी बैसतो गाव गौरीच्या मस्तकी। कुणी मत्स्य पात्र होतो राव राजांच्या हस्तकी, कुणी मत्स्य पात्र होतो राव राजांच्या हस्तकी। आव्यातली आग नाही पुन्हा पुन्हा आठवत, कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात। अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात। कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ, कुणी पूजेचा कलश कुणी गोरसाचा माठ। देता आकार गुरुने ध्वजाची चालाला भेवाट एका आकार गुरुने ज्याची चालाला भेवाट घट पावती प्रतिष्ठा आ कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात वरी घाली तो झपाटा आत आधाराचा हात वरी घाली तो झपाटा आत आधाराचा हात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात अरे कुंभारा सारखा गुरु नाही रे।